chinimandi.com podcast.
अरबी समुद्रात वादळाची शक्यता, कर्नाटक गोवा दक्षिण महाराष्ट्रात पडणार पाऊस, IMD. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळाची शक्यता आहे. यामुळे कर्नाटक गोवा दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज दुपारपर्यंत ही कमी दाबाची यंत्रणा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्माण झालेलं कायर नावाचं चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे. आज सायंकाळपर्यंत ते महाराष्ट्रातील किनाऱ्याकडे येण्याची शक्यता IMD वर्तवली आहे. 110 किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यासह हे तीव्र चक्रीवादळ दक्षिण ओमान आणि येमेन किनारपट्टीकडेही जाणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना शनिवारपर्यंत समुद्रात जाऊ नका असा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रावरील हे तिसरं चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रावर अनेक चक्रीवादळं दिसणं सामान्य नाही. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचं प्रमाण अधिक आहे, परंतु यावर्षी अरबी समुद्र अतिशय सक्रिय आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या माघारीलाही विलंब झाला असल्याचं IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं.